नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागावरवीं कौस्तुभ आपटे तुमकां ह्यो प्रादेशीक खबरो दिता. श्री संस्थान गोकर्ण पर्यटका जिवोत्तम मठाच्या 550 वर्सापुर्ती निमतान आयज 28 नोव्हेंबराक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी श्रीरामाच्या पुतळ्याचे अनावरण करतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, पर्यटका मठाच्या केंद्रीय समितीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो, हेर मंत्री आणि मानेस्त सुवाळ्याक हाजीर असतले. दनपारा उपरांत जावपी सुवाळो सगळ्या लोकांक मुक्त असतलो. हे निमतान पर्यटका मठात 7 डिसेंबर मेरेन तरेकवार कार्यावळी आयोजित जातल्यो. दनपारा दाबोळे सावन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी थेट पर्तगाळी मठात वतले. पर्तगाळी मठात पुतळ्याचे अनावरण केल्या उपरांत ते परत दिल्ली वतले. मठाच्या 550 वर्सा निमतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 550 रुपयाचे नाणे जारी करतले. नाण्याचे वजन 35 ग्राम आसा. उत्तर गोयात पणजेत परशुरामाचो पुतळो सरकारान उभारला. आतां काणकोणांत 77 फूट उंचायेचो रामाचो पुतळो जातलो. हाका लागून अध्यात्मीक पर्यटनाक उर्बा मेळटली अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगले. इफ्फीचो समारोप सुवाळो लेगीत आयज जावपाचो आसा. हो सुवाळो सांजे 5:30 जातलो. ह्या दोनूय कार्यावळींक गोंयकारांनी व्हडा संख्येन हाजेरी लावची अशेंय तांणी सांगले. 60 दिसांत मेळपी जमनीची सनद आतां 45 दिसां भितर दिवपाचो निर्णय काल जाल्ल्या मंत्रिमंडळ बसकेंत घेतला अशी माहिती मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिल्या. गोंय जमीन आनी महसूल कायद्यांत बदल केल्या उपरांत हो निर्णय सरकार बेगीनूच अधिसुचीत करतले अशी माहिती लेगीत तांणी ह्या वेळार दिली.
Amendment to Section 32 of the Goa Land Revenue Code. Under the ease of doing the business and ease of living, there is an amendment to the Section 32. In the Section 32 of the Goa Land Revenue Code 1968, in a subsection 3, and for the word 60 days, and which is replaced by the 45 days, shall be substituted. Sanad mepa khatir je 60 days lagtale, te substitute karun ata 45 days che ralya 15 days kami kele.
हे शिवाय गोंयच्या खण वेवसायात आशिल्ल्या ट्रक धन्यांक 2 वर्सां खातीर रस्तो कर माफ केला अशी माहिती ह्या वेळार मुखेलमंत्र्यांनी दिल्या. गोवा पशु चिकित्सा विद्यालयात लागपी 23 विभागातली 185 पदां खातीर काल मंत्रिमंडळान मंजुरी दिल्या.
एक्झम्पशन ऑफ द रोड टॅक्स फॉर द मायनिंग व्हीकल फॉर द फायनान्शियल इयर 25-27. ओके, रोड टॅक्स एक्झम्पशन मायनिंग ट्रक्स जे आशिल्ले तांकां पयलीं दिल्ले आनी आतां तांकां परत एकदां ह्या 2 वर्सां खातीर दिल्लो आसा. प्रत्येकाक बेनिफीट जो आसा पळय न्ही, डिपेंड्स अपॉन तेच्यानी ट्रकाचे केन्ना भरले. इट इज 15,000 पासून तो 50,000 पर्यंत तांकां बेनिफीट जो हाजो मेळटा. Approval of the cabinet for the creating the teaching and non-teaching post for the upcoming Goa College of the Veterinary and Animal Science. Taka post approval dile. 23 category tle post. Tese post dhari dile te 185 altogether.
जनविश्वासाच्या नेमाप्रमाण गोयातल्या 28 कायद्यात जातून वनखणीची ख्यास्त आशिल्ली ते बदलून आतां ह्या नेमांचे उल्लंघन केल्यार आर्थिक दंड दिवपाचो निर्णय गोंय सरकारान घेतला अशी माहिती मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिल्या. केंद्र सरकारान हो नेम चालीक लायला. हे फाटभुंयेर गोंय सरकारान लेगीत राज्यातल्या संबंधित 28 कायद्यात बदल केला अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी दिल्या.
विश्वास ओके 12th एक्ट ऑफ द गोवा विच इज बींग रिक्वायर्ड कंपलसरी हातूंतल्यान 2 हे केल्ले आसा. एक आमी ज्या ज्या जाग्यार इम्प्रिजनमेंट आशिल्ली वेगवेगळ्या एक्टांनी जवळपास 28 एक्ट जे आशिल्ले पळय न्ही वेगवेगळे थोडे तरी इम्प्रिजनमेंट हे जे आशिल्ले थंयसर फायन आयला. म्हणजे इम्प्रिजनमेंट आसची ना. ओके,
गोंयच्या पणजीत चलतल्या भारताच्या 56व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गोंयचे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी काल नामनेचे सिनेमॅटोग्राफर आणि फिल्म निर्माता के वैकुंठ हांच्या सन्मानार्थ एक स्मारक टपाल तिकीट जारी केले. गोंयचो सिनेमा कडेन संबंध येवच्या पयली लेगीत के वैकुंठ आणि चित्रपटसृष्टीर एक छाप सोडली असे ह्या वेळार उलयतना मुखेलमंत्र्यांनी सांगले. हवामान, गोंय वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण पणजेत चडांत तापमान 34 डिग्री सेल्सियस नोंद जाला तर उण्यात उणें तापमान 29.8 डिग्री सेल्सियस नोंद जाला. राज्यात हवामान सुके उरपा सयत सकाळच्या वेळार धुके पातळपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायला. आयज गुजरातात AFC फुटबॉल 17 वर्सां पिराय सकयल्ल्या आशियाई कप सौदी अरेबिया 2026 पात्रताय फेरीच्या गट डीच्या खेळात भारत लेबनॉन पंगडा आड खेळटलो. हो खेळ सांजे 7:30 जातलो. भारत सध्या 4 गुणांसयत गट डीत दुसऱ्या सुवातेर आसा. फकत गट जैतिवंत पंगडूच फुडल्या वर्सा जावपी AFC 17 वर्सां पिराय सकयल्ल्या आशियाई कप सौदी अरेबिया सर्ती खातीर पात्र थारतले. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले प्रादेशीक खबरांपत्र तुमकां आयकपाक मेळटले आयज सांजेच्या 7:20 मिनटांचेर आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो.